வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷிதஸ்வாத்மசுகாவபோதே ஜனஸ்யயே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹசாந்தயே புண்டலீகவரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சந்த். साधूचे संगती तरुणोपाय हे जे वचन ज्ञानेश्वर महाराजांचं, योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म, भावे विण देव न कळे निस्संदेह गुरु विण अनुभव कैसा कळे, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त गुजे विण हित कोण सांगे, ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणोपाय. या अभंगातला साधूचे संगती तरणोपाय या विषयावर आपण चिंतन करतो आहोत. त्याच्यामध्ये देखील साधू या शब्दापाशी आपण थांबलो आणि साधू कोण हे पाहायला सुरुवात केली. त्या साधूची वैशिष्ट्य काय आणि अशा साधूंच्या संगतीने तरुणोपाय का होतो असा विषय आपण पाहतो आहोत. साधू तो कि जो आपल्या स्वतःला निमित्त मात्र समजतो तो साधू. आपण करता असा भाव न ठेवता आपण निमित्त मात्र आहोत अशा प्रकारचा ज्याचा पूर्ण बोध आहे त्याला साधू म्हणायचा. आपण करता नसून करता हा दुसरा कोणीतरी आहे आणि आपण त्याच्या हातचं बाहुलं आहोत, खेळणं आहोत, निमित्त आहोत. स्वरूपानंदांचा एक अभंग आहे, खेळ विसी तैसा खेळे न साचार, तूची सूत्रधार बाहुले मी, देवा तूची धनी मी तुझा सेवक, तुझाची आधार मज लागी. अशा प्रकारे साधूची मनोवृत्ती असते की तू खेळवणार आहेस आणि मी खेळणार आहे, तू जसा खेळवशील तसा मी खेळेन. रामकृष्ण म्हणत असत की तो यंत्री मी यंत्र, तो यंत्री आहे. कोणी कोणी कधी म्हणत असत की केवढं ज्ञान तुम्ही बोलता, तर ते म्हणायचे की ती काली माता माझ्या समोर ज्ञानाची रास आणून ठेवते आणि मी ती वाटून टाकतो. मी कुठला बोलतो? अशा प्रकारे साधू निमित्त मात्र आपल्या स्वतःला समजतो. भगवद्गीतेमध्ये देखील मयेई वैते निहता पूर्वमेव निमित्त मात्रम भव सव्यसाचिन असं भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केलेला आहे, तू निमित्त मात्र हो. मी हे आधीच निपटलेले आहेत, मी आधीच मारलेले आहेत, आता ही केवळ सोपटं आहेत, तू यांना मार आणि यश मिळव, मात्र केलेलं मीच आहे असं भगवंत म्हणतात. पण हे निमित्त होणं ही महत्वाची गोष्ट राहते. समर्थ म्हणतात, आता होणार ते होये नाका, जाणार ते जाये नाका, जे व्हायचं असेल ते होईल, जे व्हायचं होतं ते झालं, जे होईल अथवा झालं याच्याविषयी कोणतीही चिंता नाही, आपण निमित्त मात्र आहोत. दक्षिणेश्वरी वास्तव्य करायचं होतं, राणी रासमणीच्या घरी नोकरी करायची होती पुजाऱ्याची, हे ठरलेलं होतं. तिथं राहून कालीमातेची सेवा करायची होती ठरलेलं होतं. आणि अशी सेवा करता करता मोठ्या आनंदाने कालक्रमणा करायची होती हे ठरलेलं होतं. प्रपंच करायचा नव्हता हे ठरलेलं होतं, तरीही विवाह होणार होता हे ठरलेलं होतं. आपल्याकडं तरुण मुलं येणार आहेत आणि आपला बोध सर्वत्र जगभर पसरवणार आहेत ठरलेलं होतं. तरी देखील ती मुलं यावीत म्हणून काली मातेकडे रडायचं हे ठरलेलं होतं. जीवन जणू सर्व ठरलेलं आहे, तरी देखील आपल्याकडे मुलं येणारच आहेत, आता रडायचं काम काय, अशी गोष्ट नव्हती. रडायचं होतं आणि मुलंही येणार होती. जसं जीवन घडायचं होतं तसं घडणार होतं आणि त्या त्या वेळेला त्या जीवनाला पूर्णपणाने आदरपूर्वक असं जगायचं देखील ठरलेलं होतं. त्या त्या परिस्थितीमध्ये जे घडेल ते भाचा हृदय पुढे पुढे दर्शनाकरता म्हणून, तुम्हाला रामकृष्णांचं दर्शन हवंय का, चार आणे द्या, चवली द्या, पावली द्या, पैसे कमावणार होता रामकृष्णांच्या नावाने ठरलेलं होतं. आणि रामकृष्ण मात्र आपल्या भावात राहणार आहेत हे ठरलेलं होतं. भगवान विष्णू जन्म घेणार आहेत ठरलेलं होतं. दशरथाचा मोठा मुलगा म्हणून लीला चरित्र होणार आहे हे ठरलेलं होतं. पण हे ठरलेलंच जीवन निमित्त मात्र होऊन कसं जगायचं हे रामचंद्रांनी दाखवलं. सर्व ठरलेलं असलं तरी ज्या वेळेला राज्याभिषेक होणार होता त्यावेळेला त्याची तयारी चाललेली होती आणि राज्याभिषेक घेण्याची पूर्ण सिद्धता झालेली होती. कदाचित तो यंत्री आहे, त्याच्या मनामध्ये राजा करण्याचं असेल, ठीक आहे. आणि मग पुढच्या क्षणाला जेव्हा कानावर आलं की आई रुसून बसलेली आहे आणि याला वनात पाठवावं, तिने कधी काळी वर मागितलेले होते आपल्या पित्याकडं आणि ते वर ती आत्ता मागू इच्छिते आणि त्या वराप्रमाणे आपलाच धाकटा भाऊ त्याला राज्यावर बसायला पाहिजे असं आई म्हणते आहे आणि आपण वनात जायचं असं म्हणते आहे, ठरलेलं असेल भगवंताचं. दुसऱ्या क्षणाला राजा भिषेक होणार त्याच्याऐवजी वनात जायला तयार. आपलं जीवन कुठेतरी ठरलेलं आहे याच्यावर पूर्ण विश्वास. असं झालं कसं म्हणून झोप उडणं हे नाही. आपण कोण होतो आणि कोण झालो, वल्कलं काय नेसायला लागली, ज्याच्या अंगावर राजवस्त्र येणार याच्यापेक्षा विपरीत परिस्थिती संसारात काय निर्माण होणार. पण जणू जीवन असंच होणार होतं अशा पद्धतीने लगेच तयार, त्या जीवनाला तयार. आपण म्हणतो की लीला, मोठी लीला केली. सीतामाईंचं हरण होणार हे ठरलेलं होतं. याचा अर्थ त्यांना आपलं भविष्य माहीत होतं असं नाही. समोर जे जीवन आज जगण्यासाठी म्हणून आहे तर ते तसंच जगण्यासाठी आपल्याला मिळालेलं आहे, भगवंताकडून हे ठरलेलं आहे आणि पुढच्या क्षणाला जे येईल ते स्वीकारण्याची तयारी आहे। अशा प्रकारे निमित्त मात्र होणं सर्वात शेवटी समजेल, जेव्हा सगळं जीवन जगून संपेल तेव्हा समजेल की एका सुसूत्रपणाने जीवन असं जाणार हे ठरलेलं होतं। त्या क्षणाला माहीत नसेल पण त्या क्षणाला देखील निमित्त मात्र होण्याची तयारी आहे। आपलं जीवन असंच जाणार आहे हे ठरलेलं आहे, अशा पद्धतीने अशा बोधांनी जगणं। रामकृष्ण म्हणत असत की सर्वात शेवटी समजायचं, सगळी रामकथा झाल्यावर मग समजायचं एकूण रामलीला काय आहे। ते म्हणायचे की रामलीला चाललेली आहे। सर्वात शेवटी रामचंद्रांना माहिती आहे की सीतेचं हरण होणार आहे, त्यावेळेला नाही। राम सगळी जलपालथी घालत विलाप करत फिरत आहेत, सर्वात शेवटी माहिती आहे चरित्र झाल्यावर की हे ठरलेलं होतं। भावविवश होणार आहेत, लंकेवर स्वारी होणार आहे, पण त्यावेळेला माहीत नाहीये। त्यावेळेला जे जीवन त्या जीवनाला न्याय देऊन ते जगत आहेत आणि परमात्म्याच्या राज्यात त्यांनी आधीच ठरवलेलं आहे। सगळं जीवन संपल्यानंतर रामकृष्ण म्हणत असत की राम आणि रावण पडद्याच्या माग खुर्च्या टाकून चहा पित आहेत, रामलीला चाललेली आहे, हास्य विनोद करतायत, सगळे एकत्र बसलेले आहेत। बिभीषणही आहे, कुंभकर्णही आहे, रावण देखील आहे, लक्ष्मण देखील आहे, भरत देखील आहे, कौसल्या देखील आहे आणि कोणीतरी कैकेयीला म्हणतंय की आजच्या प्रयोगामधला तुझा पार्ट काय छान झाला। पडद्यामागं हे सगळं ठरलेलं आहे पण जगायचं मात्र आहे, निमित्त मात्र होऊन जगायचं आहे। अशा प्रकारचं जे जीवन आहे ते जीवन जगत असताना जरी माहीत नसलं तरी देखील विश्वास ठेवून परमात्म्यावर की निमित्त मात्र जगतो आहे, त्यांनी जीवन ठरवलेलं आहे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जाणार आहे। जीवनात जी सुख मिळणार आहेत ती त्याच्या इच्छेनी, जी दुःख मिळणार आहेत ती त्याच्या इच्छेनी, जे भोग मिळणार आहेत ते त्याच्या इच्छेनी आणि जे मिळणार नाहीयेत ते त्याच्या इच्छेनी। अशा प्रकारचा बोध साधूचा असतो। निमित्त मात्र होऊन कसं जगावं हे साधू शिकवतात, हे साधूंच्या जीवनावरून लक्षात येतं। मी पाहिलेले साधू म्हणजे स्वामीजी, ते किती निमित्त मात्र जगत होते हे अतिशय जवळून मी पाहिलेलं आहे। किती लोक समाधानी होऊन जात असत, किती लोक प्रेमाने सद गदगद होत असत, किती लोकांची कामं जीवनातली देखील ऐहिकातली देखील होत असत, कोणाची लग्न ठरत असत, कोणाची घरं होत असत, त्याच्यासाठी म्हणून ते स्वतः पुढे येत असत, पैसे देत असत, म्हणत असत की लोकांनी माल दिलेले आहेत, ते तुम्हीच दिलेले पैसे मी तुमच्याकरता देतो आहे, परत तुमचं काम झालं की मला परत द्या असंही सांगत असत, देऊन टाकत नसत, तुम्ही परत द्या असता की अनेक कोणाला तरी द्यायला होती, उपरणं झटकलं की चाललो असं म्हणत असत, असं जीवन जगावं। कधी भगवंत येईल आणि म्हणेल की यायची तयारी आहे का, आणि हे त्यांच्याकडून प्रवचनामधून किमान 5-50 वेळेला ऐकलेलं आहे आणि मी म्हणेन की या क्षणाला उपरणं झटकलं की निघालो, बघा या क्षणाला तुम्हाला उत्तर द्यायचंय की भगवंत म्हणतोय की यायला तयार आहेस का आणि तुम्ही म्हणणार आहात का. कोणाच्या मुलीचं लग्न राहिलेलं असेल, कोणाचं स्वतःचंच लग्न व्हायचं राहिलं असेल, जीवन वेगळ्या वेगळ्या पातळीवर अपूर्ण, जीवनाच्या पूर्णतेची कोणती कल्पना नाहीये, कोणाला अजून नातवाचं मुख पाहायचं राहिलेलं असेल, तयारी आहे, उपरणं झटकलं की आलो, कोणत्याही क्षणाला आणि त्यांच्या संगतीनी तरणोपाय. याचा अर्थ असा की केवळ त्यांच्या कथा सांगणं नव्हे, या क्षणाला चला मी तुमच्याबरोबर येतो असं म्हणायची तयारी पाहिजे. आणि नाहीतरी त्या क्षणाला तुम्हाला कोणी आठवत नाही, आत्ता आत्ता तुम्हाला वाटतं की माझं हे राहिलंय, ते राहिलंय, ते राहिलंय, अजून हे अपूर्ण आहे. मध्यंतरी मी एका साधकांच्याकडे गेलो होतो, ते म्हणाले की हार्ट अटॅक जेव्हा आला आणि जेव्हा मला ऍडमिट केलं, तो जो थोडा वेळ 10-15 मिनिटाचा वेळ मोठ्या सुदैवानी लगेच त्यांना ऍडमिट केलं गेलं, त्यांच्या बरोबर कोणीतरी होते, त्यांनी प्रसंग ओळखून पटपट सगळ्या कृती केल्या, ते म्हणाले की खरंच तुम्हाला सांगतो की त्यावेळेला आपलं घर आहे, अमुक अमुक ठिकाणी आपला ब्लॉक आहे, आपली बायको आहे, आपली मुलं आहेत, आपला मुलगा, आपली मुलगी, आपले आई वडील, आपला बँक बॅलन्स, आपला धंदा काही आठवत नाही म्हणाले. फक्त आपण आहोत एवढं आठवतं आणि आपल्या स्वतःकरता लढाई चाललेली आहे एवढं समजतं. त्यावेळेला जो संघ म्हणून चिकटलेला असतो ते सगळं गळून पडतं आणि आपण फक्त आहोत आणि आपल्याकरता चाललेलं आहे. ते म्हणत होते की मी खूप आनंदात आहे असं मला समजत होतं. ही वेगळी विलक्षण स्थिती झाली. कोणीतरी एखादा ही स्थिती अनुभवतो, पण आपण आहोत आणि आपण वाचलो पाहिजे, अगदी सामान्य मनुष्य जर झाला तर एवढंच आठवतं, बाकी काही आठवत नाही. पण आत्ता मात्र जर विचारलं, झटकलं की चाललास का, तर नाही नाही, अजून पुष्कळ शिल्लक असं वाटेल. तर ही तीव्र भावना साधूची असते की कधीही यायला तयार आहे. यला आता होणार ते होये नाका, जाणार ते जाये नाका, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. आत्ता माहीत नाहीये कसं जीवन जाणार आहे, पण या क्षणाचं जीवन मान्य आहे आणि निमित्त मात्र आहे. कोणत्याच क्षणाला अहंकाराचा स्पर्श नाही, याला निमित्त मात्र बनणं असं म्हणतात. स्वामीजी म्हणत असत, हे सगळे जे बसलेले आहेत ना, नाथ, समर्थ, तुकोबा, श्रीधर स्वामी महाराज, गोंदवलेकर महाराज, रामकृष्ण, स्वरूपानंद, ज्ञानेश्वर महाराज, हे सगळं करतात असं म्हणायचे, मी काही नाही करत. आपलं स्वतःचं जीवन देखील त्यांच्या कृपेनी चाललेलं आहे आणि आपल्याकडे येणारी जी मंडळी आहे ती जरी समजत असली की स्वामींच्या कृपेनी चाललंय, तरी स्वामींना माहीत होतं की यांच्या कृपेनी चाललंय, अशा बोधावर ते होते. या बोधामध्ये तरुणोपाय आहे. हा बोध असणं हाच तरुणोपाय आहे. हा विचार समजणं हाच तरुणोपाय आहे. नाहीतर निमित्त मात्र होण्याच्या ऐवजी प्रत्येक वेळेला आपला स्वतःचा मी मध्ये घालण्याची खटपट आपण करतो. अशा प्रकारे साधू हे आपलं सगळं जीवन निमित्त मात्र आहे असं समजतात. मृत्यू ही निमित्त मात्रच आहे आणि आम्हा नाही जन्म, आम्हा नाही मृत्यू, अशा प्रकारच्या बोधात कायमच राहण्याचा प्रयत्न करतात. साधूंच्या संगतीमध्ये अशा प्रकारचा बोध मिळवणं हे आपलं काम आहे. त्यांचं जीवन पाहून हा बोध आपण मिळवावा, त्यांचे विचार ऐकून आपण हा बोध मिळवावा, त्यांचा दृष्टिकोन आपण समजून घ्यावा. साधूंचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत स्थिर बुद्धी. स्थिर बुद्धी आणि साधू हे तर एकमेकांना समानार्थी शब्द असावेत असं आहे. प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मनः तुष्टः स्थित प्रज्ञः तदोच्यते. सर्व कामना, मनोगत असलेल्या देखील कामना, काही कामना इंद्रियगत काही मनोगत, आणि मनामध्ये अंतःकरण बुद्धी या सगळ्या गोष्टी आल्याच. खोल ज्यांची पाळमुळं शिरलेली आहेत अशा कामना, या कामना निशेष ज्याच्या नाहीशा झालेल्या आहेत, आणि जो आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा आपल्या आत्म्यामध्ये आपण रमून राहिलेला आहे. आत्म्यामध्ये तुष्ट कसं व्हायचं हे साधू शिकवतात. बाहेर सुख नाहीये आणि आत आपल्यापाशी सुख आहे हे फक्त साधूच सांगतात, बाकी कोणीही नाही. बाकीची सगळी मंडळी तुम्हाला बाहेरचं सुख भेट म्हणून देतील, साधू तुम्हाला आतलं सुख भेट म्हणून देतील. साधू आणि अन्य यांच्यामध्ये हा फरक आहे. सद्वस्तू भेट म्हणून देणं हे साधूंचं वैशिष्ट्य आहे. आणि ज्या विनाशी वस्तू आहेत त्या विनाशी वस्तू भेट म्हणून देणं हे साधूंच्या खेरीज आपल्या सगळ्यांचं काम आहे. आपण त्याच्यापेक्षा जास्त काही देऊ शकत नाही. आणि साधू शेवटची गोष्टच देण्यावर विश्वास ठेवतात. म्हणून युद्धासारखी विचित्र गोष्ट असताना देखील दोन शब्दांमध्ये खरं सांगायचं की मी सांगतो मी सगळं पाहिलेलं आहे, पूर्ण विश्वास होता कृष्णांवर अर्जुनाचा, तू कर युद्ध मी तुझ्या पाठीशी उभा आहे एवढंच हवं होतं, आणि जे काही तुझं कुलनाश झाल्यामुळं पाप वगैरे येईल ते मी माझ्यावर घेतो, बस याच्यापेक्षा दुसरी कोणती अपेक्षा नव्हती. पण तेव्हा देखील भगवंतांनी जर उपदेश केला असेल तर अशा वरवरच्या शब्दांचा नाही, मी आहे तू काही काळजी करू नकोस असं नाही म्हणाले. भगवंतांनी मुळापासून उपदेश केला, त्याच्या मोहावर उपचार करण्याची गरज आहे, त्याच्या बुद्धीला स्थैर्य येण्याची गरज आहे. अर्जुनाला भगवंतांकडून ऐती गोष्ट पाहिजे होती आणि भगवंत मुळापासून शिकवण्याचा प्रयत्न करत होते. ऐती गोष्ट मिळाली म्हणजे बरं असतं. आमचा निर्णय तुम्ही घ्या हे जास्त सुरक्षित वाटतं, कारण आमचं आम्हाला कळत नाही, त्यामुळे आमचा निर्णय तुम्ही घ्या. आणि भगवंत अर्जुनाला स्वतःचा निर्णय घ्यायला भाग पाडत होते. सगळी भगवद्गीता जर पाहिली आणि संतांकडे येऊन तुम्ही नेहमी ही चूक करता की संत तुमची निर्णय शक्ती सुधारण्याचा प्रयत्न करतात, संत तुमचं मन सुधारण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला बोध देण्याचा प्रयत्न करतात, आणि तुम्ही संतांकडे ऐता निर्णय मागत असता. अर्जुनही तेच करत होता. अर्जुन हे करत होता की एवढ्या एवढ्या मला अडचणी वाटतात तरी तू सांग, तू म्हणशील ते मी करीन. तर भगवंतांनी एवढं जरी म्हटलं असतं तरी पुरे होतं अर्जुनाला की बाकीचं सगळं तू माझ्यावर सोड आणि लढ, बस संपलं. अर्जुनाला याच्यापेक्षा दुसरं काही नको होतं. पण सगळी भगवद्गीता सांगितल्यानंतर भगवंतांनी आता तुला सगळं सांगितलेलं आहे, यथेच्छसी तथा करू असं म्हटलं, आता तुझ्या इच्छेला येईल तसं तू कर। आता तुझ्या मनाला बुद्धीला जो बोध करायचा होता तो बोध केलेला आहे, तुझे विचार आता घडलेले आहेत, आता तू तुझ्या इच्छेला येईल तसं कर। सगळ्या कामना जर निशेष घालवण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी म्हणून केवढा उपदेश केला, आत्मज्ञानाचा उपदेश केला, कर्म कोणत्या बेतानी कोणत्या झोकानी करावीत असा उपदेश केला। हे आत्मज्ञान राखून जर कर्माचं तंत्र जमलं तर बुद्धी स्थिर होते असं सांगितलं, आणि या स्थिर बुद्धीच्या पलीकडे श्रेष्ठ दुसरं काही नाही असंही सांगितलं। तर अर्जुन म्हणायला लागला की एकदा स्थिर बुद्धी कर म्हणतोस, एकदा कर्म कर म्हणतोस, एक काय ते सांग, कर्म कशी करायची त्याचा उपदेश केला। अशी कर्म करण्यासाठी म्हणून बुद्धीची मनाची योग्य तयारी होण्यासाठी म्हणून प्रथम ध्यानासारखी सूक्ष्म कर्म करायला लागतात, ध्यानाचा उपदेश केला, सगळी भगवद्गीता सांगितली। अर्जुन भगवंतांकडून हेच शिकला की आपली बुद्धी स्थिर राखून जे कर्तव्य म्हणून समोर आहे ते कव्य करायचं, आणि आत्मभावामध्ये राहायचं, कर्म देह मन बुद्धीची हे समजून कर्तव्य कर्म करायची, त्याचे परिणाम जे होतील ते देह मन बुद्धीला मिळतील, मी त्याच्यापासून अलिप्त आहे। अशा प्रकारे साधू हा स्थिर बुद्धीचा कुठेही न गुंतलेला न लडबडलेला सगळं करत असताना, म्हणून त्या ब्रह्मानंदांचा अभंग आहे ना, या ब्रह्म चैतन्यासारिखा नाही पाहिला, कुणी नाही पाहिला नाही देखिला, तो जनामध्ये असे स्त्रियांमध्ये बैसे परी ऐसा निर्विकारी जगी म्या नाही पाहिला। स्थिर बुद्धीचा जो पुरुष असतो त्या पुरुषाचं फार मोठं वैशिष्ट्य राहतं, तो नेहमी त्रयस्थ असतो, त्रयस्थ बुद्धीनी काम करत असतो, आपल्या देहाकडेच त्रयस्थ भावनेने पाहत असल्यामुळे कर्मांकडे त्रयस्थ भावनेने पाहतो, कर्मफळांकडे त्रयस्थ भावनेने पाहतो, एकाच वेळेला तो दुसऱ्याच्या अंतरंगात शिरून बोलत असतो आणि त्रयस्थ देखील असतो। हे सर्व अत्यंत स्थिर आणि आत्मसंस्थ अशी बुद्धी असल्यामुळे त्याला शक्य होतं, आणि साधूंच्या संगतीमध्ये हे समजायला सुरुवात होते, कसं वर्तन करावं ही भावना ही युक्ती समजायला सुरुवात होते। म्हणून साधूंची संगत ही अतिशय महत्वाची, साधूंच्या संगतीमध्ये तरुणोपाय आहे, हा तरुणोपाय आहे, आपल्याला या पद्धतीने साधूंच्या जीवनाकडे पाहता येतं। आणि जर जीवन जगण्याची अशी कला समजली तर यथाशक्य अनुसरता देखील येते, हा त्याचा फायदा आहे, हा तरुणोपाय आहे। तरुणोपाय हा जो शब्द आहे हा शब्द जमिनीवर बसून कळणार नाही, त्याच्यासाठी पाण्यात जायला पाहिजे, जिथे आपले पाय देखील टेकत नाहीत आणि आपली शक्ती जेव्हा संपते पोहण्याची, पोहता येत असेल तेव्हा, तेव्हा एक क्षण देखील तरुणोपाय जर मिळाला एका क्षणाकरता देखील, तरी तो मनुष्य पकडेल, त्याला माहितीये की हा तात्पुरता आहे, कुछ कामी आहे, तरी त्याला तो पकडेल आणि तो पकडून तो मिळवून पुढच्या क्षणाला दुसरा काही आपल्याला उपाय सापडतो का हे पाहिल. तरुणोपाय हा शब्द एरवी गुळगुळीत आहे, कळणार नाही तुम्हाला. कोणी मध्यंतरी ती गोष्ट सांगितली ती आपल्या स्वतःच्या जीवनातली दीपालीनी सुधीरजी, की कुठं गुहागरला समुद्रामध्ये कॉलेजची ट्रीप म्हणून गेलेले असताना ओहोटीत अगदी थोड्या गुडघाभर पाण्यात उभे होते आणि खेळत होती मुलं आणि मुली. एक मोठी लाट आली, ओहोटी चालू होती म्हणून फार आत जायचं नाही अशी सगळी दक्षता घेतलेली होती. पण एक मोठी लाट आली आणि परत जाताना तिच्या लक्षात आलं की आपल्या पायाखाली जमीन नाहीये, जमीन नाहीये आणि कितीतरी आत आपण गेलोय वाहून. तेव्हा तरुणोपाय म्हणजे काय हे समजलं. आणि दुसरी लाट आली आणि जेव्हा ती बुडाली, आपण बुडतोय हे लक्षात आलं, तेव्हा तरुणोपायाची गरज काय असते. तिने म्हटलं की मी एकदा सभोवताली पाहिलं जसं जमेल तसं आणि किनारा कोणत्या बाजूला आहे ते लक्षात घेतलं. तिला पोहता येत होतं, डोळे मिटून पालथं पडून हात पाय मारायला सुरुवात अशी केली की अगदी पोट देखील जमिनीला टेकेपर्यंत थांबले नाही. त्याचा केवढा मोठा धक्का तिला बसला असं तिने वर्णन केलं आणि स्वामीजींनी त्या धक्क्यातून तिला बाजूला काढलं. माझ्या आत्तेभावाची मुलगी, तिची मुलगी म्हणजे आणि जावई, लग्न झालेलं नव्हतं, तिची मुलगी जावई व्याही विहीणबाई असे सगळे गुहागरलाच गेलेले होते आणि तेही असेच घोटाभर पाण्यात उभे होते. ओहोटीच होती आणि अशाच दोन मोठ्या लाटा आल्या. ती म्हणाली की पहिली लाट आली तेव्हा अगदी घोटाभर पाण्यात असताना कमरे एवढ्या पाण्या एकदम पाणी आल्यावर आम्ही सगळे हसलो, काय गंमत झाली म्हणून, आणि थोडी वाळू सरकली, थोडे आत जातोय असं वाटलं. पण सवड न देता दुसरी त्याच्यापेक्षा मोठी लाट आली. ती लाट कमरेपेक्षाही वर, छाती एवढी वर आली आणि आत जाताना तिचे जे होणारे जावई होते ते जावई आणि मुलगी दोघांनाही घेऊन गेली. ही राहिली, आई वडील राहिले मुलाचे आणि हे दोघं आत पाण्यात गेले. गेले ते गेलेच, नंतर मग चार पाच तासांनी त्यांची प्रेत मिळाली. तरुणोपाय, मी या गोष्टी घाबरवण्यासाठी सांगत नाहीये, तरुणोपाय या शब्दाला काय अर्थ आहे ते मी तुम्हाला सांगतोय. जर आपण तरंगण्याचा उपाय सापडला पाण्यामध्ये आपली सगळी शक्ती संपल्यावर तर काय वाटत असेल, तसं संसार करत असताना अतिशय दुःखी कष्टी झालेल्या पिडलेल्या सुखादुःखाच्या गटांगळ्या खाणाऱ्या अशा मंडळींना जर तरुणोपाय सापडला तर हा तरुणोपाय साधूंची संगती आहे. म्हणजे असं म्हणतात की आपण हा तरुणोपाय जर सापडला पाण्यामध्ये तर त्याला सोडत नाही, त्याला धरून बसतो आणि तो आपल्याला तरंगवतो. तर अशी जशी वस्तू असावी की ज्या वस्तूला मिठी मारून बसावं आणि तरंगावं, तशी साधूची संगती आहे. पाण्यात मात्र पोहायला गेलेला मनुष्य जर बुडत असेल आणि दुसरा त्याला वाचवायला गेला तर तो त्याला मिठी मारायची शक्यता असते आणि जर त्यांनी त्याला मिठी मारली तर दोघंही तळाशी जातात. त्यांनी अशा बेतानी त्याला वाचवायचं असतं की तो आपल्या फार जवळ येणार नाही, मिठी मारणार नाही, अशा बेतानी त्याला आधार देऊन बाहेर काढायचं असतं. साधूंचं मात्र तसं नाही. तुम्ही त्यांच्यापाशी या, ठाण मांडून बसा, त्यांना धरा म्हणजे त्यांच्या विचारांना धरा आणि सोडू नका, त्यांची संगत धरा आणि सोडू नका, तुम्हाला तरणोपाय लाभेल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. साधू त्यांची संगती देतात ही त्यांची करुणा समजली पाहिजे. मी तर म्हणतो की ही त्यांची महाकरुणा असते, नुसती करुणा देखील नाही. जर साधू संगत देऊ इच्छित नसतील तर, पण साधू असं करत नाहीत म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना मार्तंड जे तापहीन असं म्हटलेलं आहे. ते संगत देतात ते जवळ करतात चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयुषाचे. असं साधूंचं वर्णन संतांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. चला याचा अर्थ सळसळणाऱ्या. तो चला शब्द नाहीये बर का, चला कल्प. स्वामीजी म्हणायचे की कुठं चला. चला कल्पतरूंचे आरव म्हणजे एकदम सळसळणाऱ्या. अशा कल्पवृक्षांचं समुदाय जसा आपल्याला मिळावा चेतना चिंतामणीचे गाव. चैतन्यरूप अशा चिंतामणीच्या गावात आपण जावं अशी साधूंची संगती असते. आणि त्यांचं जे बोलणं असतं ते अर्णव पीयुषाचे, अमृताचा सागर जसा असावा. अमृताचा याचा अर्थ अमृतत्वाचा बोधच त्यांच्या बोलण्यातून प्राप्त होतो. असे साधू असतात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणोपाय. साधूच्या संगतीनी तरुणोपाय असतो. कसा काय बरा असतो, कारण संगतीचा संस्कार हा अटळ असतो. संगतच महत्वाची असते, कारण संगत केल्यानंतर त्या संगतीचा गुण मनाला बुद्धीला इंद्रियांना स्पर्श केल्याखेरीज राहत नाही. तुम्ही तुमच्या मुलांच्या संगतीवर सक्त नजर ठेवणं गरजेचं आहे. त्याची संगत कोणती आहे आणि ठेवता, याचं कारण जर संगतीतली मुलं खूप चांगली असतील, हुशार असतील, तर तुमच्या मुलाला चांगल्या प्रेरणा मिळतात, तोही अभ्यासात प्रगती करतो. जर संगत असलेली मुलं चांगली नसतील तुलनेनी, कशी वेडीवाकडी बोलत चालत असतील, वागत असतील, अनेक अवगुण त्यांच्यामध्ये असतील, तर ते तुमच्या मुलाला देखील चिकटण्याची शक्यता असते. संगतीत संस्कार अटळ असतात, तुम्ही ते टाळू शकत नाही. संगतीचा खूप खोल ठसा अंतरंगावर उमटतो. संतांमुळे जी जीवन बदलतात याचं कारण असं की जो संगतीला त्यांच्या जातो, जो जाई एक वार तो विसरे घरदार, असं ब्रह्मानंद म्हणतात. गोंदवलेकर महाराजांच्याकडे जो एक वार जातो तो आपलं घरदार देखील विसरतो असं ते म्हणतात. साधूंच्या संगतीचा इतका खोल ठसा उमटतो, घरदार विसरतो, याचा अर्थ घरदारामध्ये राहण्यापुरता तो येतो, बाकी त्याला सारखं साधूंच्या संगतीत जावं असं वाटतं, अगदी झोपण्यापुरता जेवण्यापुरता घरी येतो, विसरे याचा अर्थ, बाकी घरात सुख आहे हेही विसरून जातो। कारण आपली इंद्रिय मन बुद्धी ग्रहणक्षम असतात आणि सतत ग्रहण करत असतात, कोणीही स्वयंभू नाहीये या जगात, लक्षात घ्या। आता तुम्ही जे काही आहात, जे काही, तर ते सगळ्या जगताकडून काही ना काहीतरी घेऊन बनलेले आहात, केवळ तुमच्या बुद्धीनेही बनलेले नाही आहात, तुमच्या बुद्धीवर देखील कोणीतरी जडणघडण केलेली आहे। तुम्ही ग्रहणक्षम आहात म्हणून आता तुम्ही जसे आहात तसे आहात। तुम्ही जितपत ग्रहणक्षम असू शकता तितपत तुम्ही मोठे होऊ शकता। जर तुम्ही अतिशय सत्वगुणी आणि सात्विक ग्रहणक्षम असाल तर तुमचं जीवन याच जन्मात परिपूर्ण होण्याची शक्यता आहे, पुढचा जन्म देखील घेण्याची आवश्यकता नाही, आणि थोड्या काळात थोड्या वर्षांमध्ये। तुम्ही जे आणि जसं ग्रहण कराल तुमच्या क्षमतेवर तुमच्या शक्तीवर अवलंबून आहे, आणि साधूंच्या संगतीमध्ये ही क्षमता आणि शक्ती देखील वर्धिष्ण होते, वृद्धिंगत होते। साधूंच्या संगतीचा हा विलक्षण असा प्रभाव आहे, परिणाम आहे। आणि हे जे ग्रहण आहे हे ग्रहण मनाच्या अंगाने घडतं, विचारांच्या अंगाने घडतं, भावनेच्या अंगाने घडतं। आणि साधू काही बोलले नाहीत तरी त्यांच्या आसपास देखील नुसतं राहिल्यामुळं काही ना काहीतरी ग्रहण घडतं। रमण महर्षींचं चरित्र मी वाचत होतो तर बऱ्याच वेळेला त्यांच्या तिथं लोक येऊन बसलेले असायचे आणि महर्षी तिथं ते बसलेले असायचे, ते बोलायचे देखील नाहीत। त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करता येत नसे, ते परवानगी देत नसत, समोर असे रेलिंग बांबू लावलेले असत, आणि पलीकडे महर्षी आपल्याच आनंदात नुसते बसलेले असत, कधी डोळे उघडे असत, कधी कुठेतरी पाहत असत, कधी डोळे मिटून बसलेले असत, कधी येणाऱ्या मंडळींकडे अतिशय प्रेमाने दृष्टी टाकून शांत बसलेले असत। आणि त्यांच्या नुसत्या बसण्यामुळे देखील कितीतरी मिळत असे, तेवढ्या संगतीने देखील मन शांत होत असे, सत्वभाव उचंबळून येत असत। आपण प्राचीन काळी वर्णन केलेले जसे ऋषी आहेत तसा एखादा ऋषी पाहतो आहोत असं वाटत असे आलेल्या मंडळींना, न बोलता देखील। आणि जर अशा प्रकारचं ग्रहण घडलं, मग जर बोलले तर, आणि बोलतही असत मधून अधून, ते काही नेहमीच मौनात बसत असत असं नाही, बोलत असत, चर्चा करत असत, सांगत असत, या ग्रहणाप्रमाणे तुमची इंद्रिय वागायला लागतात, हे अजून एक वेगळी गोष्ट आहे। जसं तुमची मुलं फार चांगल्या संगतीत आहेत, एखाद्या संस्कार वर्गामध्ये जात आहेत, तर मग सकाळी उठल्यावर जेव्हा एकदम नमस्कार करायला लागतात, कारण संस्कार वर्गात ऐकलेलं आहे की उठल्याबरोबर आई वडिलांना नमस्कार करायचा, इंद्रिय देखील वर्तन करायला लागतात, नुसतं ते मनाच्या पातळीवर राहत नाही। तुम्हालाच आश्चर्य वाटतं की आपण यांना असं कधी शिकवलं नाही, देवाला नमस्कार करा, आई वडिलांना मोठ्या माणसांना नमस्कार करा, पण मुलं नमस्कार करतायत, असं वर्तन सुरू होतं, आणि विपरीत देखील वर्तन सुरू होतं। जर चांगली संगत नसेल तर। तसं संतांची संगत लागली, त्यांच्या विचारांचं ग्रहण जसं व्हायला लागतं, तसं तुम्ही नामस्मरणाला बसायला सुरुवात होते, ध्यानाला बसायला सुरुवात होते, श्रवणाला जायला सुरुवात होते, तुमच्या जीवनातून सिनेमा नाटक अशा गोष्टी कधी बाद झाल्या तुम्हाला कळत देखील नाही। तुमच्या वर्तनामध्ये ते जे सांगतात ते यायला सुरुवात होते आणि त्याच्या पाठोपाठ तुमच्या जीवनामध्ये थेट बदल व्हायला लागतो। एखादी गोष्ट घडली तर पूर्वी तुम्ही उसळून जोरात कोणाशी बोलला असाल तर आता तुम्ही थोडे शांत होता आणि शांतपणे आपण बोलतो असं लक्षात येतं। ती पराशांती नंतर मिळेल, पण तुमच्या जीवनामध्ये शांतता येते, प्रेम येतं, निष्कारण कामनारहित असं देखील प्रेम तुम्ही करायला शिकता। एरवी प्रेम हे कामनायुक्त असेल, तुम्ही परोपकारी होता, तुम्ही दानधर्म करता, जसं धनाच्या राशीवर, गुप्त धनाच्या राशीवर नाग बसावा, कोणी पाहिलाय असा बसलेला? मला तर ही प्रतीकच वाटतात, नाग वगैरे काही नाही, तुमची मनोवृत्ती धनाच्या राशीवर बसलेली असते, ते धन तुम्ही चांगल्या कामासाठी मोकळं करायला सुरुवात करता। साधूच्या संगतीने वर्तनात फरक व्हायला सुरुवात होतो आणि हे जेव्हा वर्तन बदलतं तेव्हा लोक म्हणायला लागतात की हा साधू सारखा वर्तन करणार आहे, हळूहळू तो साधू व्हायला सुरुवात होते। हा तरुणोपाय आहे, साधूच्या संगतीने जर काही होत असेल तर अशा प्रकारे जीवन घडायला सुरुवात होते। ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी, पुढचा एक अभंग आहे। फक्त एवढीच वचन आपण पाहणार आहोत, संतांच्या संगतीत काय होतं, तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की गोडी लागते, संतांच्या संगतीची गोडी निर्माण होते, ते जीवे न सोडी ऐसे झाले असं देखील होतं। आता ती गोडी सोडा असं म्हणून जीव सोडत नाही, असं होऊन जातं। ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी, ज्ञानेश्वर महाराज आपल्या स्वतःचा अनुभव सांगतात की सज्जनांच्या संगतीची इतकी गोडी मला लागली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत। त्यांना घरात होती, त्यांचे वडील बंधू, त्यांचे सद्गुरु, मग ते वडील बंधू म्हणून न पाहता सद्गुरु म्हणून त्यांच्याकडे पाहायला लागले, त्यांच्या संगतीची गोडी लागली आणि त्याचा परिणाम ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी। जनामध्ये वनामध्ये आत्मतत्वामध्ये म्हणजे आपल्या ठिकाणी देखील हरी दिसायला सुरुवात झाली। ही संतांची संगती तुम्हाला कुठं घेऊन जाते याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात। ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी, हा मूळ अभंग असा आहे। साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, खरं सगळा अनुभवच, सगळा अभंगच या कारणाकरता आहे। ठाईच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त, ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी, हा अभंग आणि अजून काही पुढचे अभंग आपण पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 विठ्ठल।
अधिष्ठान 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 अधिष्ठान
नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम् ओम शांति शांति शांति।